चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मंत्र्यांचं आश्वासन, संजीवनी साखर कारखाना बंद होणार नाही। सहकार मंत्री गोविंद गौडे यांनी गोवा विधानसभेत आश्वासन दिलं की संजीवनी साखर कारखाना बंद होणार नाही आणि सध्याचं संकट कायम राहिल्यास इथेनॉलसारख्या वैकल्पिक उत्पादनांचा बदली म्हणून विचार केला जाईल। ते म्हणाले, साखर कारखान्यांच्या सद्यस्थितीला सरकारी अधिकारी आणि शेतकऱ्यांना जबाबदार धरलं जात आहे। जर आपण ऊस उत्पादन घेऊ शकत नसाल तर इतर राज्यातून ऊस मिळू शकला नाही तर पुढचा पर्याय कोणता? मुख्यमंत्र्यांनी यासाठी दुसरा पर्याय शोधण्याचं सांगितलं असल्याचंही ते म्हणाले। गौडे म्हणाले, दादासाहेब शुगर इन्स्टिट्यूटच्या अहवालामध्ये कारखान्यात जुनी यंत्रणा बसवण्यात आली असल्याचं आढळून आलं। कारखान्याच्या नूतनीकरणावर 35 करोड रुपये आणि यंत्रसामुग्रीवर 75 करोड रुपये खर्च केल्यास कारखाना फायदेशीर राहील की नाही हे तपासण्यासाठी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूरचा अहवाल मागवला आहे। साखर उत्पादन करण्यास कारखाना सुरू राहील याची खात्री करून घेणार आणि जर कारखाना साखर उत्पादनास असमर्थ ठरला तर अल्कोहोलचं उत्पादन करण्यासारखे पर्याय पाहू असं सांगितलं। येत्या 2 ते 3 महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल। रविवारी PWD मंत्री आणि सवर्दमचे आमदार दीपक पाऊसकर म्हणाले की संजीवनी साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या हितरक्षणासाठी प्रयत्नशील राहू।